आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाकिस्तानी पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त. ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सशस्त्र दलांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक. ऑपरेशन सिंदूरला जगभरातील विविध देशांसह तसंच देशातील राजकीय पक्षांसह सामान्यांचा पाठिंबा. खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र 13 सुवर्णपदकांसह पदक तालिकेत पहिल्या स्थानी. आणि कसोटी क्रिकेटमधून रोहित शर्माची निवृत्तीची घोषणा. आता सविस्तर बातम्या. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करण्यात आले. परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिश्री, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिल्लीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्तीला किंवा पाक लष्कराला धक्का न लावता पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवल्याचं विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितलं. या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या,
द स्ट्राईक ऑन द टेरर कॅम्प्स वर अंडरटेकन थ्रू प्रेसिजन केपेबिलिटी ऍज शोन टू यू. अ नीश टेक्नॉलॉजी वेपन्स विथ केअरफुल सिलेक्शन ऑफ वॉर हेड्स वॉज एन्श्युअर्ड सो दॅट देर विल बी नो कोलॅटरल डॅमेज. The point of impact in each of the target was a specific building or a group of buildings. All the targets were neutralized with clinical efficiency and the results reiterate the professionalism of the Indian Armed Forces in the planning and execution of their operations. No military establishments were targeted. India has demonstrated considerable restraint in its response. However, it must be said that the Indian Armed Forces are fully prepared to respond to Pakistani misadventures, if any, that will escalate this situation.
पाकिस्ताननं यापुढे कोणतीही आगळी केली तर भारतीय सैन्य पूर्णपणे तयार असल्याचा सज्जड इशारा भारतानं दिला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झाली. मंत्रिमंडळ सदस्यांनी या मोहिमेबद्दल मोदी यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. त्यानंतर पंतप्रधानांनी दुपारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सशस्त्र दलांचं कौतुक केलं आहे. पहलगाममध्ये देशातल्या निरपराध बांधवांच्या निर्घृण हत्येला भारतानं दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. सशस्त्र दलांनी अचूकता सावधगिरी दाखवून इतिहास रचला असून या कारवाई दरम्यान कोणत्याही सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. जगानं दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता धोरण दाखवलं पाहिजे असं मत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस दहशतवादाविरोधात कोणतीही निर्णायक कारवाई करण्यासाठी लष्कर आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. सरकार कोणतीही भूमिका घेत असताना राजकारण न आणता पूर्ण ताकदीनं सरकारच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं. या मोहिमेबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लष्कराबद्दल अभिमान व्यक्त केला आहे तर AIMIMचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं. सर्व स्तरातून या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीदरम्यान सरकार विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना ऑपरेशनची माहिती देईल. पक्षीय नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं आहे आणि दहशतवादाविरुद्ध सशस्त्र दलांच्या कारवाईबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने केलेल्या कोणत्याही कारवाईला विरोधकांनी यापूर्वी पाठिंबा दर्शवला होता. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल पाकिस्तान आणि नेपाळला लागून असलेल्या सीमावर्ती राज्यांच्या उपराज्यपालांना आणि मुख्यमंत्र्यांना समाज तसंच इतर माध्यमांमध्ये होणाऱ्या देशविरोधी प्रचारावर कडक नजर ठेवण्यास सांगितलं आहे. काल नवी दिल्ली इथं सुरक्षा आढावा बैठकीचं अध्यक्षपद भूषवताना शाह यांनी राज्य सरकारे आणि केंद्रीय संस्थांशी समन्वय साधून त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. अनावश्यक भीती पसरवण्याला प्रतिबंध घालावा, त्याचबरोबर अफवांपासून लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यास रोखण्यासाठी पावले उचलावीत असं सांगितलं. स्थानिक प्रशासन, लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये समन्वय आणखी वाढवण्याच्या सूचना देखील शहा यांनी दिल्या आहेत. रुग्णालये आणि अग्निशमन दल यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत चालण्यासाठी व्यवस्था कराव्यात, तसंच आवश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा करता येईल या मुद्द्याकडेही शहा यांनी लक्ष वेधलं. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल स्पेन, जर्मनी, फ्रान्स, कतार आणि जपान या देशांच्या त्यांच्या समपदस्थांबरोबर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईबाबत चर्चा केली. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील 9 ठिकाणी दहशतवाद्यांना आणि दहशतवादी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केलेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही अनेक देशांच्या समपदस्थांसोबत चर्चा केली. सैन्य दलाच्या या कारवाईनंतर आता भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या दहशतवादी संघटना आणि त्यांचे समर्थक बोध घेतील अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या कारवाईचं चित्रीकरण उपलब्ध असल्यानं आता कोणीही पुरावे मागणार नाहीत असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल संपूर्ण जगानं भारताला पाठिंबा दिला आहे. भारताला दहशतवादापासून स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. रशियाच्या परदेश मंत्रालय प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कृत्याचा रशिया निषेध करत असल्याचं सांगून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्याचं आवाहन केलं आहे. जपानचे परराष्ट्र मंत्री इवाया ताकेशी यांनी दहशतवादाविरोधातल्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार करत दोन्ही देशांनी संयम ठेवावा असं आवाहन केलं आहे. जर्मनी दोन्ही देशांच्या संपर्कात असून त्यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं देखील शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. संयुक्त अरब अमिरातीचे शेख अब्दुल्ला बिन झायद अल नाहयान यांनी भारत आणि पाकिस्तानचे संपर्क साधून शांतता राखण्याचं आवाहन केलं. कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जासिम अल थानी यांनी परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी संवाद साधून शांतता आणि संवादाच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी मदत देऊ केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर चिंता व्यक्त केली असून दोन्ही देशांनी संयम बाळगावा असं आवाहन केलं आहे. अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी पाकिस्तानला भारतासोबतच्या सध्याच्या तणावाचा वापर लोकशाहीला आणखी कमकुवत करण्यासाठी करू नये असं आवाहन केलं आहे. तर दुसरे खासदार ठाणेदार यांनी भारताने केलेल्या कारवाईला पूर्ण पाठिंबा दिला असून भारताला आपल्या लोकांचं रक्षण करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. सरकारने सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवला आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने प्रवीण सूद यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्यास मान्यता दिली आहे. सूद हे या महिन्याच्या 25 तारखेला निवृत्त होणार होते. क्रिकेट. महिला क्रिकेटमध्ये काल कोलंबो इथं झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा महिला संघावर 23 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. प्रथम फलंदाजी करताना भारताने जेमिमा रॉड्रिकच्या 123 धावा आणि दीप्ती शर्माच्या 93 धावांच्या जोरावर 337 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ 314 धावा करू शकला. भारताकडून अमनजत कौरने 3 तर दीप्ती शर्माने 2 बळी घेतले. जेमिमा रॉड्रिक्सला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. भारताचा अंतिम सामना रविवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने 13 सुवर्णपदकांसह 35 पदकांसह पदक तालिकेत वर्चस्व राखलं आहे. काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तिरंदाजी, नेमबाजी आणि जलतरण या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी केली. 9 सुवर्णपदकांसह 16 पदके जिंकत राजस्थान दुसऱ्या तर कर्नाटक 6 सुवर्णपदकांसह 19 पदके जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 2 गडी राखून पराभव केला. कोलकाताने 180 धावांचं लक्ष ठेवलं होतं. चेन्नईनं 2 चेंडू राखत हे उद्दिष्ट साध्य केलं. दरम्यान रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्तीची घोषणा केली आहे. समाज माध्यमांवर त्याने हा निर्णय जाहीर केला. मात्र तो एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत राहणार आहे. रोहितने 67 कसोटी सामन्यांमध्ये 40.57 सरासरीने 12 शतके आणि 18 अर्धशतकांसह 4,301 धावा केल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय संरक्षण दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त. ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सशस्त्र दलांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक. ऑपरेशन सिंदूरला जगभरातील विविध देश तसंच देशातील राजकीय पक्षांसह सामान्यांचा पाठिंबा. खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र 13 सुवर्णपदकांसह पदक तालिकेत पहिल्या स्थानी आणि कसोटी क्रिकेटमधून रोहित शर्माची निवृत्तीची घोषणा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.